हॅलो शर्मा जी.
हॅलो,
मी शिल्पा बोलतीये.
हा मग,
शिल्पा शेट्टी.
सॉरी मॅडम, ते मी काय पाठवू का?
ते जे तुमच्या दुकानासमोर पडलेलं आहे.
तांदूळ?
नाही नाही,
माझी स्कूटर.
ते ज्याला तुम्ही रोज बघून दुर्लक्ष करता.
छोटू, झाड?
झाड नाही, कचऱ्याचा ढीग काढून टाका, नाहीतर उगाचच लोक म्हणतील शर्माजी शेम शेम. आता तुम्हीच ठरवा, आसपासची स्वच्छता की इज्जतीचा कचरा.
कृपया आतापासून तुम्ही सुद्धा दोन डस्टबिन आपल्या दुकानाबाहेर ठेवा, एक निळा ड्राय वेस्ट साठी आणि एक हिरवा वेट वेस्ट साठी. आणि जेव्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची गाडी येईल तेव्हा त्याच्यातच कचरा टाका, नाहीतर शिल्पाजी तुम्हालाही कॉल करू शकतात.
हॅलो, शिल्पा बोलतीये.
आवासन आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारा जनहितार्थ.